इब्री लोकास पत्र अध्याय 11. विश्वास हा अशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे. विश्वासाच्या बाबतीत आमच्या पूर्वजाविषयी साक्ष देण्यात आली. विश्वासाने आपल्याला समजते की देवाच्या शब्दाने विश्व निर्माण झाले, म्हणजे ज्या गोष्टी दिसतात त्या दृश्य गोष्टीपासून झाल्या नाहीत. विश्वासाने हाबेलाने कायनापेक्षा अधिक चांगले बलिदान देवाला अर्पण केले, त्याद्वारे तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. कारण देवाने त्याच्या अर्पणाविषयी साक्ष दिली आणि त्याद्वारे तो मरण पावला असताही अजूनही बोलतो. हानोकाला मरणाचा अनुभव घेऊ नये म्हणून त्यास विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो कोठे सापडला नाही, कारण देवाने त्यास नेले. त्यास लोकांतरी नेण्यापूर्वी त्याच्याविषयी अशी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषवित असे. पण विश्वासाशिवाय त्यास संतोषविणे अशक्य आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि जे त्यास झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणार आहे. विश्वासाने नोहाने पूर्वी कधी न दिसलेल्या गोष्टीविषयी त्या सूचना मिळाल्याप्रमाणे आदराने भय धरून आपले कुटुंब तारण्यासाठी विश्वासाने तारू बांधले आणि त्याद्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणाऱ्या नीतिमत्वाचा तो वारित झाला. विश्वासाने अब्राहमाने त्यात जे ठिकाण वतन मिळणार होते तिकडे जाण्यास त्यास बोलवण्यात आले तेव्हा आज्ञा मानली. तो कोठे जाणार होता हे त्यास माहीत नसताना तो निघाला. विश्वासाने तो वचनदत्त देशात जणू परदेशात प्रवासी बनून राहिला आणि त्याच वतनात त्याचे जोडीचे वारिस इसाक व याकोब यांच्याबरोबर तो डैर्यात वस्ती होती. कारण ज्याचा योजणारा व बांधणारा देव आहे अशा नगराची अब्राहम वाट पाहत होता. विश्वासाने सारेलाही ती स्वतः वयातीत झाली असता गर्भधारणेची क्षमता मिळाली, कारण ज्याने वचन दिले त्यास तिने विश्वसनीय मानले. म्हणून केवळ एकापासून आणि अशा मृतवत झालेल्यापासून संख्येने आकाशातील ताऱ्याप्रमाणे समुद्राच्या किनाऱ्यावरील वाळूप्रमाणे असंख्य संतती निर्माण झाली. हे सगळे विश्वासात टिकून मरण पावले. त्यांना वचनाची प्राप्ती झाली नव्हती, पण त्यांनी ती दुरून बघून त्यांना वंदन केले आणि त्यांनी मानले की आपण पृथ्वीवर परके आणि प्रवासी आहोत. कारण असे जे म्हणतात ते स्वतःचा देश मिळवू पाहत आहेत हे ते दाखवतात, आणि खरोखर ते ज्या देशातून निघाले होते त्याचा ते विचार करीत असते तर तिकडे परत जाण्याची संधी त्यांना मिळाली असती. पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची इच्छा धरतात. यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणून घेण्यास देवाला त्यांची लाज वाटत नाही, कारण त्याने त्यांच्यासाठी एक नगर तयार केले आहे. अब्राहमाने त्याची परीक्षा केली जात असता विश्वासाने इसाकाचे अर्पण केले, म्हणजे ज्याने वचन स्वीकारली होती तो आपला एकुलता एक मुलगा अर्पिला. त्याच्याविषयी हे म्हणले होते की इसाकाच्या वंशाला तुझे संतान म्हणतील, तरी देव त्यास मरण पावलेल्यातून उठवायला देखील समर्थ आहे असे त्याने मानले. तो त्यास तेथून जणू लाक्षणिक अर्थाने परतही मिळाला. इसाकाने याकोबाला व येसावाला येणाऱ्या गोष्टीविषयी विश्वासाने आशीर्वाद दिला. याकोबाने मरतेवेळी येसोबाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला व आपल्या काठीच्या टोकावर टेकून नमन केले. विश्वासाने योसेफाने मरतेवेळी इस्रायलच्या संतानाच्या निघण्याविषयी सूचना केली व आपल्या अस्थिविषयी आज्ञा दिली. विश्वासाने मोशे जन्मल्यावर त्यास त्याच्या आई वडिलांनी 3 महिने लपवून ठेवले, कारण मूल सुंदर आहे हे त्यांनी बघितले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही. मोशेने विश्वासाने तो मोठा झाल्यावर फारोच्या कन्येचा मुलगा म्हणवण्याचे नाकोबूल केले. पापाचे क्षणिक सुखे भोगण्यापेक्षा देवाच्या लोकाबरोबर दुःख सोसणे त्याने पसंद केले आणि ख्रिस्ता प्रित्यार्थ विटंबना सोसणे हे मिसरातील भांडाऱ्यापेक्षा मोठे धन मानले, कारण श्रमाबद्दल मिळणाऱ्या वेतनावर त्याची दृष्टी होती. विश्वासाने राजाच्या क्रोधाला न भिता त्याने मिसर देश सोडला, कारण जो अदृश्य आहे त्यास पाहत असल्याप्रमाणे तो ठाम राहिला. विश्वासाने त्याने वलांडन व रक्तसिंचन हे विधी पाळले, ते यासाठी की प्रथम जन्मलेल्यांना मारणाऱ्याने त्यांना शिवू नये. विश्वासाने ते तांबड्या समुद्रामधून कोरड्या जमिनीवरून गेल्याप्रमाणे गेले व मिसरी तसे करण्याच्या प्रयत्नात बुडून मरण पावले. विश्वासाने त्यांनी 7 दिवस यरुह्याच्या तटाभोवती फेऱ्या घातल्यावर ते तट पडले. विश्वासाने राहाब वेश्या ही अवज्ञा करणाऱ्या इतराबरोबर नाश पावली नाही, कारण तिने शांतीने हेरांचे स्वागत केले होते. आता मी अधिक काय सांगू. गिदोन, बाराक, शमशोन आणि इप्तहा तसेच दाविद व शमुएल आणि संदेष्टे यांच्याविषयी मी सांगू लागलो तर मला वेळ अपुरा पडेल. विश्वासाने त्यांनी राज्य जिंकली, नीतिमत्व आचरली, वचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली, त्यांनी अग्नीची शक्ती संपवली, तलवारीच्या धारीपासून ते निभावले, अशक्तपणा सशक्त झाले, युद्धात पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्य पळवली, कित्येक स्त्रियांना त्यांचे मरण पावलेले पुन्हा जिवंत होऊन परत मिळाले आणि कित्येकांनी अधिक चांगले पुनरुत्थान मिळवण्यास आपली सुटका न पत्करल्यामुळे त्यांचे हालहाल करण्यात आले. आणखी दुसऱ्यांनी टवाळ्याक्यांचा व तसाच फटाक्यांचा शिवाय बेड्यांचा व बंदिवासाचा अनुभव घेतला. त्यांना दगडमार केला गेला, त्यांना करवतीने कापले, त्यांची परीक्षा केली गेली, ते तलवारीने मारले गेले आणि दुरावलेले, नाडलेले व पिडलेले होऊन ते मेंढराची व शेरडांची कातडी पांघरून भटकले. जग त्यांच्यासाठी लायक नव्हते. ते रानामधून, डोंगरामधून, गुहामधून व जमिनीमधील खंदकामधून फिरत राहिले. या सर्वांनी विश्वासाद्वारे साक्ष मिळवली असे असता त्यांना वचन प्राप्त झाले नाही, कारण ते आपल्याशिवाय पूर्ण केले जाऊ नयेत अशी देवाच्या दृष्टीपुढे आपल्यासाठी अधिक चांगली गोष्ट होती.